नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी 4 वाजेपर्यंत सांस्कृतिक कला केंद्र इथं टाटा यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला असून टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विविध देशांच्या मुंबईतल्या दूतावासांचे राजदूत तसंच पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाटा यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारनं आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतानं अमोल रत्न गमावलं असून देशाच्या विकास यात्रेत रतन टाटा यांचं योगदान चिरस्मरणीय असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची विनंती केंद्र सरकारकडे करणारा प्रस्तावही मंत्रिमंडळानं संमत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसाच्या दौऱ्यासाठी लाओस इथं पोहोचले. या दौऱ्यात 21व्या आसियान भारत शिखर परिषदेला आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहतील. भारत यंदा आपल्या अॅक्ट ईस्ट धोरणाची दशकपूर्ती साजरी करत असून आशियानसोबतचे संबंध हे अॅक्ट ईस्ट धोरण आणि हिंद प्रशांत दृष्टिकोनाचे मध्यवर्ती स्तंभ आहेत. भारतीय सिनेमाने आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेसोबतच देशात एकतेला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. विविधता आणि भविष्यकालीन गोष्टींमुळे सिनेमा हे एक भारत श्रेष्ठ भारताचा दृष्टिकोन मजबूत करणारं शक्तिशाली माध्यम बनलं असल्याचं त्यांनी एका लेखात नमूद केलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं महत्व विशद करताना वैष्णव यांनी समावेशकतेची ही भावना या पुरस्काराच्या माध्यमातून दरवर्षी साजरी केली जाते असं नमूद केलं. उमंग आणि डिजीलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागानं केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एकाच प्रणालीतून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग अॅप सर्व अँड्रॉइड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे आणि त्याच्या सेवांचा वापर डिजीलॉकर अॅपच्या माध्यमातून करता येईल असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना आणि नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारी पिंपळगाव इथं एका अन्न प्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आणि शेतकरी मेळावा यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर नांदेड इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे. या कार्यक्रमात आत्मन अॅपचा शुभारंभ तसंच बालिका पंचायत संकल्पनेचं लोकार्पण, केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं बळकटीकरण आणि संलग्नीकरण या कामाचं भूमिपूजन आणि दिवंगत नरहर कुरंदकर स्मारकाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात आगामी काळात विजेच्या दरात कपात होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूर इथं काल वनामती सभागृहात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पायाभूत सुविधा सक्षमीकरण आणि विस्तारीकरणाच्या 1734 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अपारंपरिक ऊर्जेचा वापर एकूण ऊर्जेच्या 16% होत असून सन 2030 पर्यंत हे प्रमाण 54% होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यासाठी 28,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातल्या गरजू नागरिकांना या योजनेतून स्वतःचं पक्क घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये निधी दिला जातो. येत्या 24 तासात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.